नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. फातोड्डे मतदारसंघातल्या 10 आनी 11 वॉर्डात 2 कोटी रुपया खर्च करून रस्त्याचे हॉटमिक्सिंग डांबरीकरण करपाचे काम काल आमदार विजय सरदेसाय आनी नगरसेवक आनी कामगार हांच्या हाजिरेत सुरू झाले. ह्या वावरात बीपीएस क्लबा फाटल्यान पाजीफोंड हांगाचो रस्तो, दामोदर साल वाठार, प्रेझेंटेशन कन्व्हेन्शन मुखार आशिल्लो रस्तो, नानुटेल हॉटेल फाटल्यान आनी हेर रस्ते सयत 7 किलोमीटर रस्त्यांच्या कामांचो तातूंत आस्पाव आसा. ह्या वेळार उलयतना आमदार विजय सरदेसाय हांणी फुडले 2 वर्सां हे रस्ते खणचे नात अशें सांगले. ह्या वाठारांतली गटारां बांदपाचे आनी जमनीपोंदा केबल घालपाचें काम पुराय जालां. ही काम जावपाची उरिल्ल्यान ह्या रस्त्याचें हॉटमिक्सिंग डांबरीकरण करपाचें काम अडून उरिल्लें अशें आमदार सरदेसाय हांणी सांगलां. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आनी गोंयचे मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांच्या जयंती निमतान आयज सकाळी 9:30 वरांचेर मिरामार आशिल्ल्या तांच्या स्मृती थळाचेर खाशेली कार्यावळ जातली. मिरामार आशिल्ल्या तांच्या समाधीचेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी हेर मानेस्त पुष्पचक्र अर्पण करून तांकां आर्गां ओंपतले. 20 तारखेक जावपी जिल्लो पंचायत वेंचणुकेंत भारतीय जनता पार्टीन भाजपाचे 40 उमेदवार आशिल्ले जाल्यार भाजपा कडेन युती आशिल्ल्या मोगो पक्षान 3 उमेदवार उबे केल्यात. हे खेरीज 7 अपक्ष उमेदवारांक भाजप आनी मोगो पक्ष तेको दितले अशी म्हायती भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी काल पणजे जाल्ल्या पत्रकार परिशदे वेळा दिल्या. हे फावट भाजपान 80% नव्या मुखामळांक जिल्लो पंचायत वेंचणुकेंत संद दिला. जैत आमचीच जातली अशें ह्या वेळार दामोदर नायक हांणी म्हणला.
भारतीय जनता पार्टी आणि मोगो यांची युती आणि या युती द्वारा आशिले आमचे सगळे 43 कॅन्डिडेट आणि अधिक 7 जण जे असतात त्यांना इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असतात त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असे मिळून या 85 जागांनी भारतीय जनता पार्टी आणि मोगो मिळून हे निवडणूक लढयतात. येत त्या 20 तारखेक या निवडणूक जातली. 18 तारखेक 5 जेव्हा प्रचार सोपतलो तर 20 तारखेक हो निवडणूक झाल्यानंतर 22 तारखेक रिझल्ट. सगळे पक्षांनी दोन्ही मिळून उलोवणी करून मोगोचे 3 आणि आमचे 40 असे 43 जणांचे सगळी उमेदवारी आणि नाम सकट पडू शकत.
मगो आणि भाजप पक्षाची विचारसरणी जुळटा. हे फावट जिल्हा पंचायत वेंचणुकेंत भाजप आणि मगो पक्षान उभे केल्ले उमेदवार जैतिवंत जातले असो विश्वास मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हांणी ह्या वेळार उलयताना व्यक्त केला.
युती आमची 2022 निवडणूक झाल्यानंतर जाते, कारण आम्ही दोन्ही पक्ष जे असा ते समविचारी पक्ष आमचे विचार एकमेकात जुळता आणि त्यासाठी प्रगती जातली सगळ्या माध्यमातल्या जाल्यार या युतीची गोयात अत्यंत आवश्यकता असा आणि लोकांनी त्याचा बरो प्रतिसाद पहिले दिलो असा आणि आताय दिता.
कोंकण मराठी परिषद गोंय या संस्थेचे 21वे शेकोटी साहित्य संमेलन आयज आणि फाल्यां म्हळ्यार शेनवारा 13 आणि आयतारा 14 डिसेंबराक म्हापशा जातले. पहिल्या दिसाची कार्यावळ श्री बोडगेश्वर संस्थानाच्या आवारात जातली जाल्यार दुसऱ्या दिसाची कार्यावळ श्री लक्ष्मीनारायण संस्थानच्या सभागरांत जातली. या संमेलनाक उद्घाटक कविता बोरकर, मुखेल सोयरे प्राध्यापक विनय मडगांवकर हाजीर रावतले अशें आयोजकांनी कळीत केलां. ह्या साहित्य संमेलनात वेगवेगळ्यो साहित्यीक कार्यावळी, रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, साहित्य महोत्सव, संगीत कार्यावळ, वेगवेगळी कला प्रदर्शनां, आमंत्रित कवी परिषद, चाफा कवी परिषद, बौद्धिक सत्रां, साहित्य परिसंवाद, स्वता बरयल्ल्या साहित्याचें वाचन, उक्ते परिसंवाद आनी हेर कार्यावळी जातल्यो. गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाळा आनी सरकाराचे कला आनी संस्कृती खातें हांच्या जोड पालवान 14 तारखेक 38वो अखिल गोवा शिक्षक पालक कथाकथन मेळावो दिवचल हांगा जातलो. दनपरां 2:30 वरांचेर दिवचलच्या बाबा सावयकर सेवा ट्रस्ट सभागर सोनार पेठ दिवचल हांगा हो मेळावो जातलो. ह्या मेळाव्यात चडांचड शिक्षकांनी आनी पालकांनी वांटेकार जावचे अशें आवाहन गोंय प्रदेश साने गुरुची कथामाळेचे अध्यक्ष अशोक तिळवी हांणी केला. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 33 ते 34 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 19 ते 20 अंश सेल्सियस नोंद जाला. दिवचल म्हालांतल्या कारापूर तिस्कावेल्या डॉ केबी हेडगेवार विद्यामंदिराच्या 2 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय दोरी उडी सर्ती खातीर गोंयच्या पंगडान निवड जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.